सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा है तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. एंड मॉर्निंग नंबर वन में थॉट ऑफ द डे का टाइम हो गया है. सुविचार आणि सुविचार म्हटलं की लागलीच्या लागली शाळेचे दिवस आठवतात. ज्याचं अक्षर छान आहे त्याच्याकडे असणारी ही जबाबदारी सुविचार लिहिण्याची, आणि ही जबाबदारी माझ्याकडे कधीच आली नव्हती, पण असो आता सुविचार सांगण्याचं काम इथे माझ्याकडे आलेलं आहे. आपलं बोलणं आयुष्यात खूप महत्त्वाचं ठरतं म्हणे, कारण आपलं दिसणं हे फक्त आकर्षित करू शकतं, मात्र आपलं बोलणं हृदयामध्ये स्थान मिळवू शकतं. म्हणूनच बोलणं छान असू द्यात, चेहऱ्यावर कायम स्माईल असू द्यात, हसी बाटते चलो जिंदगी खूबसूरत हो जाएगी. इसी थॉट के साथ सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहू.